आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। खतांची दरवाढ तात्काळ कमी करून शेतकऱ्यांना सबसिडी देण्याची माजी मंत्री अनिल देशमुख यांची मागणी। कामठीच्या एकाच कुटुंबातील तिघांचा वरुड मोर्शी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू। आणि मोबाईल ऍप सेन्सस 2027 HLO आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे राज्यात स्वयंगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत होणार। आता सविस्तर बातम्या। मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा किंवा त्यांचा परवाना रद्द न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। या चालकांना मराठी शिकवण्यासाठी 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान मोहीम राबवली जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। परिवहन विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यावर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते।
मराठी भाषा शिकण्याची जर कोणाची तयारी असेल तर तुम्ही शिकायला सुद्धा त्यांना RTO कार्यालयामध्ये जागा उपलब्ध करून द्या, त्यांना शिकवा, काही पुस्तिका त्यांना हवी असेल तर ती पुस्तिका द्या। आणि प्रत्येक RTO ने एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून ही 1 तारखेपासूनची जी मोहीम आहे ती मोहीम आमची पुढे चालू राहणार।
या कालावधीत बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या, प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल, त्यांचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं। खतांच्या वाढत्या किमतीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडले असून दरवाढ तात्काळ कमी करून सबसिडी द्यावी अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे। खतांच्या किमतीत 25 ते 85% झालेल्या दरवाढीबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली आहे। DAP आणि युरियासोबत इतर उत्पादने लिंक करून विक्री केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकरणात खत कंपन्यांवर कारवाई न करता विक्रेत्यांनाच लक्ष केल्याचंही त्यांनी टीका केली। सरकारने दर कमी करून विक्रेत्यांना दिलासा द्यावा आणि संबंधित कंपन्या वर कठोर कारवाई करावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे। धान पिकाला बोनस देण्यात यावा, थकीत चुकारे तात्काळ अदा करण्यात यावे तसंच धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह एकूण 14 मागण्यांसाठी गोंदियातील धान उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने 15 एप्रिलपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे। काल अर्जुनी मुरगाव दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले आणि खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली तसंच शासनानं तातडीनं याची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली। कोल्हापुरातले प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाणा पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे। आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून त्यांना शिवीगाळ तसंच धमकी दिल्याच्या निषेधार्थ बुलढाणा इथं आंदोलन करण्यासाठी ते निघाले असता चिखली येथेच पोलिसांनी त्यांना अडवलं। भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट तसंच इतर पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सकाळीच बुलढाण्यामध्ये जिजामाता मैदानावर एकत्र जमले। दुसरीकडे संजय गायकवाड यांचे समर्थकही मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमल्यामुळे दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू होऊन तणावाचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी राष्ट्रीय महामार्गावर खडका फाट्याजवळ आज भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला। यात 3 वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे। मूळचे नागपूर जिल्ह्यातील कामठी भागात राहणाऱ्या नांदे कुटुंबियातील 62 वर्षीय समाधान नांदे, 28 वर्षीय किरण नांदे आणि 3 वर्षाची दिया नांदे यांचा मृत्यू झाला तर 34 वर्षीय गोपाल नांदे गंभीर जखमी झाले आहेत। नागपूरहून लग्न समारंभासाठी जात असताना त्यांच्या वाहनाची रस्त्याकडील झाडाला जोरदार धडक बसली, यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला। पुढील तपास पोलीस करत आहेत। महत्वाची सूचना। आकाशवाणी नागपूर केंद्राच्या 585 KHz आणि विविध भारती नागपूर केंद्राच्या 100.6 MHz दररोज सायंकाळी 6 वाजता प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र दिनांक 1 मे 2026 पासून 6:05 प्रसारित होईल। त्याचप्रमाणे विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून सायंकाळी 6:15 प्रसारित होणाऱ्या ठळक बातम्या 1 मे पासून सायंकाळी 6:58 प्रसारित केल्या जातील। महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा यासाठी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे। असे न केल्यास 50,000 रुपयांपर्यंत दंड तसंच पुनरावृत्ती झाल्यास दंड वाढविणे, परवाना रद्द करणे यासारखी कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे। कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 अर्थात पॉश ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या सर्व कार्यालये संस्था संघटना आदी सर्व आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन करणे आवश्यक आहे. खासगी आस्थापनांनी केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर नोंदणी करून त्याच्या अंतर्गत समितीची माहिती ऑनलाईन अपलोड करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जनगणना 2027 प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्यात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जनगणना पार पडणार आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे घर नोंदणी आणि गृहनिर्माण जनगणना हा 16 मे ते 15 जून 2026 दरम्यान राबवण्यात येणार आहे. त्याआधी स्वयंगणना टप्पा 1 मे ते 15 मे या कालावधीत पार पडणार आहे. नागरिकांसाठी विशेष मोबाईल ऍप सेन्सस 2027 HLO तसंच स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तापमानात वाढ झाल्यानं चिखलदरा तालुक्यातील 8 गावांमध्ये सध्या 19 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. या गावांमध्ये भूगर्भात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं जिल्हा परिषद प्रशासनानं म्हटलं आहे. पाणी पुरवठा विभागानं तयार केलेल्या टंचाई उपाययोजनांच्या आराखड्यानुसार उन्हाळ्याच्या 4 महिन्यात 15 गावांमध्ये टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. यासाठी सुमारे 30 लाख रुपये खर्चाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी येत नसल्याने आणि काही ठिकाणी अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्यानं नागरिकांनी नगरसेविका रोशनी भोंडेकर यांच्या नेतृत्वात नगर परिषदेवर घागर जन आक्रोश मोर्चा काढला. शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी सुवर्ण जयंती पाणी पुरवठा योजनेअंतर्गत संपूर्ण शहरात नवीन पाईपलाईन टाकण्यात आली तरीही नागरिकांना पुरेसं पाणी उपलब्ध होत नसल्यानं हा निषेधात्मक मोर्चा काढण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच आणि सदस्य पदांसाठी आज निवडणूक होत आहे. 53 रिक्त जागांसाठी 87 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रत्यक्षात 73 जागांसाठी 63 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. मात्र 21 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं आता 53 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 13 ठिकाणी सरपंच पदासाठी थेट जनतेमधून निवड होणार असल्यानं संबंधित गावांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रत्नागिरीच्या 4 तालुक्यांमध्ये 13 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी देखील आज मतदान होत आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे प्लॅटफॉर्म 1 आणि 17 वरील ट्रॅफिक ब्लॉकची मुदत 108 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली असून आगामी 17 मे पर्यंत हा बदल लागू राहणार आहे. यामुळे हावडा CSTM एक्सप्रेस आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ऐवजी दादर इथं थांबेल. दरम्यान गोंदिया स्थानकावरील कामांमुळे 3 ते 23 मे दरम्यान मुंबई गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस गोंदिया ऐवजी नागपूरजवळील अजनी रेल्वे स्टेशन इथून सुरू होऊन समाप्तही होणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील कर्मचारी राज्य शासनाविरुद्ध 18 मे पासून साखळी आंदोलन सुरू करणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जळगाव इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हवामान. विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कायम असून आजही अकोला अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसह विजांचा कडकडाट आणि वादळी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या आणि परवा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं असं नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं कळवलं आहे. दरम्यान आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार विदर्भात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची तर अकोला अमरावती चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. चंदीगड इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. खतांची दरवाढ तत्काळ कमी करून शेतकऱ्यांना सबसिडी देण्याची माजी मंत्री अनिल देशमुख यांची मागणी. कामठीच्या एकाच कुटुंबातील तिघांचा वरुड मोर्शी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू. आणि मोबाईल ऍप सेन्सस 2027 HLO आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे राज्यात स्वयंगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.